श्रोत्यांनो नमस्कार. आपल्यासाठी सादर करीत आहोत आपला हा रेडिओ कार्यक्रम उपासना. श्रोत्यांनो, पहाटे उगवणारा तांबडा सूर्य, रंगी बेरंगी पक्षी, फुलपाखरं, ही सुंदर सुंदर फुलं आणि त्यामुळे रोमांचित होणारं वातावरण, विशाल पसरलेल्या सागरावर नृत्य करणाऱ्या लाटा बघितल्या ना की आमची खात्री पटते की या सर्व विशाल भव्य सुंदर निर्मितीमागे हात आहे एका महान सृष्टीकर्त्याचा. पण अजून त्याची आमची ओळख झालेली नाही. त्याच्या रूपाविषयी किंवा अस्तित्वाविषयी कितीतरी स्पष्टीकरणं आम्हाला दिली जातात, मग विश्वास ठेवायचा तरी कशावर? एवढ्याच करता आपण मन लावून आपला उपासना हा कार्यक्रम ऐका, आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि आता का नको ऐकायला एक भक्तिगीत?
नम्र अंतकरणाने आम्ही परमेश्वराच्या समक्ष प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्यासमोर आम्ही स्वतःला नम्र करीत आहोत. आम्हाला माहीत आहे प्रभू की आमची कुठलीच योग्यता नाही, आम्ही पापी आहोत. प्रत्येक क्षणोक्षणी आमच्याकडून चुका होतात, आम्ही तुझ्यापासून दूर जातो. तरीसुद्धा प्रभू, तू आमच्याकरिता तारणाचा मार्ग उघडा ठेवलेला आहेस. तू आमच्याकरिता त्या सर्व गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत ज्या आमच्याकरिता आवश्यक आहेत. तू आम्हाला आजपर्यंत सांभाळलंस, सगळं काही पुरवलंस, ही तुझी दया आहे. ह्या जगामध्ये अनेक लोक आहेत प्रभू जे आज वेदनेने तळमळत आहेत, अनेक आहेत जी निराधार आहेत, ज्यांच्याजवळ राहायला घर नाही, खायला अन्न नाही, ज्यांच्याजवळ कपडे नाहीत. परंतु प्रभू, तू आमच्यावर कृपादृष्टी केलीस. आम्हाला आजपर्यंत तू सर्व काही पुरवलेला आहेस. तरी प्रभू, आम्ही कुरकूर करतो, आम्ही तुझ्यापासून दूर जातो, तुला आम्ही धोका देतो. आमच्या सर्व ह्या पापांबद्दल तू आम्हाला क्षमा कर. माझी तुझ्याजवळ नम्र विनंती आहे बाबा, त्या लोकांकरिता जे वृद्धावस्थेत आहेत, ज्यांच्या शरीरात बळ नाही, जे दुर्बळ झालेले आहेत, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना आपली शांती पुरेव, आनंद पुरेव. हो दे प्रभू, की आजच्या वचनाच्याद्वारे त्यांना एक विशेष आनंद प्राप्त व्हावा, आशीर्वाद प्राप्त व्हावा. अनेक आहेत माझ्या प्रभू, ज्यांच्यामध्ये दुष्टात्मा आहे, ज्यांना सैतानाने पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात केलेले आहे. तू त्यांच्यावर कृपादृष्टी कर, आपल्या पवित्र अशा रक्ताचा त्यांच्यावर तू छिडकाव कर, त्यांना त्या बंधनातून मुक्त कर प्रभू. माझी प्रार्थना आहे सर्व लहान लेकरांकरिता, जे वेगवेगळ्या आजारांमुळे आज तळमळत आहेत, त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. हो दे प्रभू, की प्रत्येक व्यक्तीचा तुझ्यावर विश्वास दृढ व्हावा, आणि प्रत्येक व्यक्तीने आत्मिक रूपाने उन्नती करावी. प्रत्येक कुटुंबावर तू आशीर्वाद प्रार्थिव, आणि त्यांच्या घरामध्ये शांती आणि आनंद प्रस्थापित कर. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, आज आम्ही गणनाचे पुस्तक 21 ह्याच्या 6 वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत, आणि त्यानंतर 22 अध्यायावर आम्ही विचार करणार आहोत. इस्रायलचा विजय आणि 8 वेळा ते कशाप्रकारे कुरकूर करतात, पितळेचा साप आणि इस्रायली लोकांनी गायलेले पहिले स्तुतिगीत, इस्रायलांचे पुढे कूच करणे ह्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळते. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो 5 वचनामध्ये, की कशाप्रकारे हे लोक मान्नाकरिता कुरकूर करीत आहेत. 5 वचनात जी कुरकूर आम्हाला वाचायला मिळते, ती 8 आणि शेवटली कुरकूर आहे. हे लोक पुन्हा म्हणत आहे की हा मान्ना आमच्याकरिता योग्य नाही, आम्हाला तो आता खाऊन खाऊन कंटाळा आला आहे. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो, की मिश्र समुदायातील लोकांनीच ह्या लोकांना मान्नाला धिकारण्याकरिता प्रोत्साहित केले होते. खरे पाहता मान्ना एक फार उत्तम भोजन होते. अनुवादाच्या पुस्तकात परमेश्वर त्यांना स्मरण करून देतो की प्रवासामध्ये तुमचे पाय सुद्धा सुजले नाहीत. डॉक्टरांच्या मते जेव्हा सकस आहार एखाद्या व्यक्तीला मिळत नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या पायावर सूज येते. पण इस्रायलांना मान्नाद्वारे सकस आहार मिळत होता, तो फार चवदार होता. तरी हे लोक तक्रार करीत होते, कुरकूर करीत होते. श्रोत्यानो, आम्ही सुद्धा अनेकदा देवाच्या चांगुलपणाला विसरून छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींसाठी तक्रार करतो, कुरकूर करतो. पण आम्हाला त्याच्या चांगुलपणासाठी त्याचे आभार मानून त्याच्यामध्ये आनंदित राहायचे आहे. पण बरेचदा आम्हीही विसरून जातो. आम्ही मात्र त्या लहान लहान गोष्टींकडे इतके लक्ष देतो की जे मोठे आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेले आहेत त्यांना आम्ही विसरून जातो. आता परमेश्वर त्यांच्या ह्या कुरकुरीमुळे त्रस्त होऊन त्यांचा न्याय करणार आहे. 6 आणि 7 वचने वाचूया. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठविले, त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. ते म्हणतात की आम्ही पाप केले आहे. अनेक लोक देवाशी त्यांचे नाते मंडळीची सदस्यता घेऊन स्थापित करतात, परंतु आम्हाला परमेश्वराकडे एक पापी ह्या नात्याने यायचे आहे. पापी ह्या नात्यानेच त्याच्याशी संबंध स्थापित करायचा आहे. आणि ह्याच प्रकारे श्रोत्यानो, तो आमच्याशी संबंध जोडू इच्छितो. लक्षात घ्या की प्रभू येशू पाप्यांसाठी मेला, आणि तो पाप्यांवर प्रीती करतो. जर आपण ह्या श्रेणीत येत नसाल ना श्रोत्यानो, तर ख्रिस्त आपणासाठी नाही, कारण तो पाप्यांसाठी ह्या जगात आला, धार्मिक आणि चांगल्या लोकांसाठी नाही. ह्या लोकांना आपल्या विश्वासाचा पुरावा द्यायचा होता, कारण त्यांची कामे चांगली नव्हती, त्याच चांगले राहतील ह्या वचनाने देवाकडे येऊ शकणार नव्हते, कारण ते चांगले बनू शकणार नव्हते. परंतु ते परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार होते आणि परमेश्वर त्यांना विश्वासाद्वारे स्वतःकडे येऊ देणार होता. 8 आणि 9 वचने सांगतात, 21 अध्याय 8 आणि 9 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, आज्ञा सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या लोकांना पितळेच्या सापाकडे विश्वासाने पाहायचे होते, आणि जर ते विश्वासाने पाहणार नाहीत तर त्यांच्याकरिता मृत्यू ठेवलेला होता. आता ह्याचा अर्थ काय असेल व ह्यात आमच्यासाठी काय पाठ असेल ह्याचा तर्क आम्हाला करायचा नाही. जेव्हा आमचा प्रभू येशू निकेदेमाशी बोलत होता तेव्हा तो त्याला योहानकृष्ट शुभवर्तमान 3:14-16 म्हणाला, योहानकृष्ट शुभवर्तमान 3:14-16, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मनुष्याचा पुत्र कसा उंच केला गेला? आपण म्हणाल वधस्तंभावर. होय श्रोतानो, परंतु तो बरब्बाच्या वधस्तंभावर मरत होता. ज्या ठिकाणी बरब्बाला मरायचे होते त्या वधस्तंभावर येशूने स्वतःचा प्राण दिला. बरब्बा तर चोर आणि खुणी होता, तो दोषी होता, तो मरण दंडास प्राप्त होता, परंतु प्रभू येशू नाही. त्याला आमच्यासाठी पाप असे करण्यात आले. त्या वधस्तंभावर त्याने फक्त बरब्बाचीच जागा घेतली नाही तर तुमची आणि माझी जागा घेतली. परमेश्वराने हे सर्व काही होण्यास घडण्यास मान्यता दिली, हे सर्व केले कारण त्याचे आमच्यावर प्रेम आहे. त्या प्रेमाची तुलना आपण जगातील प्रेमाशी करू शकत नाही. परंतु श्रोत्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की परमेश्वर त्याच्या प्रेमाने आम्हाला वाचवू शकत नाही. ह्या वचनात असे म्हटलेले नाही की त्याने आमच्यावर प्रीती केली आणि आम्हाला वाचवले, मुळीच नाही. त्याने एकुलत्या एक पुत्राला दिले आणि आम्हाला आनंदकालिक जीवन दिले. आम्ही जर त्याच्यावर विश्वास करतो तर हे आनंदकालिक जीवन आमच्याकरिता आहे. आता परमेश्वर आम्हाला म्हणतो, पहा आणि जिवंत राहा. कोणाकडे पाहायचे आहे? ख्रिस्ताकडे. तो त्या ठिकाणी तुमची आणि माझी जागा घेत आहे. श्रोत्यांनो, आम्ही पापी आहोत व मरणदंडास पात्र आहोत. ख्रिस्त मरणदंडास पात्र नव्हता, परंतु तो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. ज्यांनी त्या सर्पाकडे पाहिले ते वाचले, आणि ज्यांनी पाहिले नाही ते मेले. आज आपण सुद्धा ख्रिस्ताकडे पाहून नेहमीकरिता जगू शकता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे न पाहता नेहमीकरिता नाश होऊ शकता. परंतु आम्हाला दिसतं श्रोत्यांनो, आज लोक ख्रिस्ताकडे न पाहता स्वतःकडे, स्वतःच्या चांगल्या कृत्यांकडे पाहत आहेत. जणू ही कृत्ये, त्यांची स्वतःची कामे, त्यांचे शिक्षण, त्यांची संपत्ती त्यांना वाचवू शकेल. होय श्रोत्यांनो, स्वतःला पापी समजणे, स्वतःला अपराधी समजणे, दोषी समजणे आमच्याकरिता अशक्य कोटीतली गोष्ट असते, आणि हेच अगदी ह्या लोकांच्या सोबत होत होते. आता आम्हाला पुढे दिसतं की हे लोक पुढे जातात, अर्नोन नदीजवळ येतात. 13 वचन काय सांगतं पहा, 21 अध्याय 13 वचन. तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी अमोऱ्यांच्या सीमेवरून वाहणारी जी अर्नोन नदी तिच्या पैलतेरी तळतीला. ही अर्नोन नदी मवाब देशाची सरहद्द आहे. ती मवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते. आता हे लोक पुढे जात आहेत. 16 वचन पुढे सांगतं, तेथून कूच करून ते बयेर म्हणजे विहीर येथे गेले, ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन, तीच ही विहीर होय. आणि ह्या ठिकाणी आता हे लोक परमेश्वरा प्रित्यर्थ पहिले स्तुती गीत गाताना दिसतात. पहिल्यांदाच ते स्तुती व आभार प्रदर्शनाचे गीत गात आहेत. 17 ते 20 वचने पहा श्रोत्यानो, त्या समय इस्रायलाने हे गीत गायले, हे विहीर उसळून ये, तिला उद्देशून गा, राजदंडाने व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणिली. इस्रायलातील अमीरांनी ही खोदिली. मग ते रानातून मत्तनाला गेले आणि मत्तनाहून नाहाली एलास आणि नाहाली एलाहून बामोथास गेले आणि बामोथाहून कूच करून रानापुढील पिसगाच्या माथ्यापाशी असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोऱ्यापर्यंत ते जाऊन पोहोचले. पाणी पुरवठा केल्याबद्दल ते परमेश्वराला धन्यवाद देत होते. सरदार आणि उमीरांनी ही विहीर खणली होती आणि हे गीत गाऊन ते पुढे कूच करीत आहेत. एकविसावं वचन सांगतं, मग इस्रायलाने अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले. इस्रायली आता सिहोन जो अमोऱ्यांचा राजा होता त्याला त्याच्या देशातून पलीकडे जाण्याची परवानगी मागत आहेत. तो मना करतो व सेना घेऊन त्यांच्या विरुद्ध लढण्याकरिता येतो. 24वं वचन पुढे आम्हाला सांगतं, 21वा अध्याय आणि 24वं वचन, तेव्हा इस्रायलाने त्यांच्यावर तरवार चालविली आणि आर्नोने पासून अमोने लोकांच्या सरहद्दीवरील यपोक नदीपर्यंत त्यांचा देश काबीज केला. परंतु अमोने लोकांची सरहद्द मजबूत होती. परमेश्वर ह्या ठिकाणी त्यांना सिहोनवर विजय देतो. 33वं वचन पुढे आम्हाला सांगतं, 21वा अध्याय 33वं वचन, नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करावयाला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रेई येथे युद्धास उभा राहिला. इस्रायली आता स्तुतिगीत गात होते आणि पुढे कूच करीत होते आणि ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हा राजा त्यांच्याशी युद्ध करण्याकरिता उभा आहे. 35वं वचन सांगतं, मग त्यांनी त्याला त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला. हा एक अजून विजय परमेश्वर त्यांना देत आहे. आता आपण 22व्या अध्यायाकडे वळूया. 22 ते 25 अध्याय बालाम संदेष्ट्याविषयीचा वृत्तांत आहे. पवित्र शास्त्रात हजारो लोकांचा उल्लेख आम्हाला वाचायला मिळतो. पवित्र आत्मा थोडक्यात काहींचे चित्र आमच्यासमोर मांडतो. परंतु काही अपवाद आहे श्रोतानो, जे सावलीत चालताना दिसतात. अंधारामुळे त्यांचे खरे चरित्र खरा स्वभाव लपलेला राहतो. मला केन, एसाव, शमशोन, शॉल, अपशालोम व हा संदेष्टा बालाम ह्यांच्याविषयी अधिक माहिती नाही. त्यांच्या स्वभावाचे स्पष्टीकरण कसे द्यावे हे मला कळत नाही. नवीन करारात जो एक धनी तरुण ख्रिस्ताकडे आला त्याच्याविषयी मला प्रश्न पडतो की काय तो कधी पुढे खरोखर ख्रिस्ताकडे आला असावा काय. मग यहुदाविषयी प्रश्न पडतो, त्याला कोण समजू शकले. आमच्यापैकी नक्कीच बरेचसे लोक त्याला हरवलेला म्हणून समजत असतील. परंतु तो एक विक्षिप्त व्यक्ती होता जो 3 वर्षे जवळपास 3.5 वर्षे प्रभू येशूच्या मागे चालला. प्रभू येशू शिवाय कोणालाच कधी वाटले नाही की तो एक खोटारडा आहे, धोकेबाज आहे, बनावटी आहे. मग देमासविषयी आम्हाला पवित्र शास्त्रात वाचायला मिळतं, जो आम्हाला विश्वासू वाटतो. पण शेवटी काय वाचायला मिळतं की त्याने पौलाला सोडले. हनन्या आणि सफिराविषयी काय, त्यांनी सुद्धा धोका दिला. बालाम सुद्धा अशाच प्रकारे एक रहस्यमय गूढ चरित्रांपैकी आहे. एका लेखकाने म्हटले आहे की पवित्र शास्त्रातील तो सगळ्यात विक्षिप्त व्यक्ती आहे, विक्षिप्त चरित्र आहे. काही लेखक त्याला देवाचा खरा संदेष्टा मानतात, काही त्याला धर्माच्या नावाखाली पैसे कमावणारा मानतात. बालाम खरोखर देवाची सेवा करणारा किंवा खोटा किंवा बनावटी होता हे निश्चित करण्याची मुभा मी आपणास देत आहे. आपणाला हे ठरवायचे आहे की तो कशा प्रकारचा होता. आम्ही म्हणू शकतो श्रोतांनो की तो काही लायकीचा नव्हता, म्हणून त्याला लक्षात घेणे आवश्यक नाही. परंतु मला आपणाला सांगू द्या की त्याच्या चरित्राशी काही अशा महत्वाच्या गोष्टी जोडलेल्या आहेत ज्या आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतात. मिखाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 5व्या वचनात लिहितो, माझ्या प्रजे मवाबाचा राजा बालाक याने काय मसलत केली, बोराचा पुत्र बलाम याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिलगाल यांच्या दरम्यान काय झाले याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील. मिखा इस्रायलांना लिहितो की तुम्ही त्याला विसरू नये, म्हणून आम्ही सुद्धा त्याला एका बाजूला करू शकत नाही. काय आपणाला माहीत आहे का श्रोतनो की येशूची आई मरिया हिच्यापेक्षा बालामाविषयी पवित्र शास्त्रात अधिक लिहिण्यात आले आहे. कुठल्याही प्रेषितापेक्षा बालामाविषयी पवित्र वचनात अधिक लिहिण्यात आले आहे. नवीन करारात आम्हाला त्याचा तीनदा उल्लेख वाचायला मिळतो आणि तो सुद्धा धर्मभ्रष्ट ह्या संबंधाने. पेत्राच्या दुसऱ्या पत्रात त्याच्या मार्गाविषयी सांगण्यात आले आहे. पेत्राचे दुसरे पत्र 2:15. यहुदाचे पत्र 11 त्याच्या भ्रांती मार्गाविषयी सांगण्यात आले आहे आणि प्रगटीकरणाचे पुस्तक 2:14 त्याच्या शिक्षणाविषयी सांगण्यात आले आहे. बालाम हा मिद्यानी होता. तो सन्मानित असा संदेष्टा होता, परंतु श्रोत्यानो, काय तो प्रामाणिक होता, खरा होता? त्याच्याविषयी आपले मत बनविण्यापूर्वी त्याची ही गोष्ट पाहूया. आता आम्हाला बालामाच्या मार्गाविषयी पाहायला मिळते. गणनाचे पुस्तक 22:1-3 सांगतात, मग इस्रायल लोकांनी कूच करून यरिहोपाशी यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला. इस्रायलांनी अमोऱ्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले. इस्रायल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला. इस्रायल लोकांमुळे तो हवालदिल झाला. श्रोत्यानो, आता आम्हाला दिसतं की इस्रायली लोक त्या देशात प्रवेश करण्याकरिता पूर्णपणे तयार आहेत. अमोरी व ओग जो बाशानचा राजा होता, ह्यांच्यासोबत काय घडले ते सर्व मवाबी राजा बालाक ह्याने पाहिले होते. इस्रायलांना देशातून काढण्यास काय करावे ह्या बाबतीत तो चिंतित होता. काय त्यांच्यावर आक्रमण करावे किंवा त्यांना जाऊ द्यावे, काय करावे त्याला समजत नव्हते. म्हणून त्याने संदेष्ट्याचा सल्ला घेण्याचे ठरवले. 5:6 पुढे सांगतात, बोराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदाच्या प्रदेशात फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलवण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळविले की पहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत. म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत. तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालून देण्यास समर्थ होईन. कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो. श्रोत्यानो, तो बालामाला बोलावणे पाठवतो. तो म्हणतो की इस्रायलांना शाप देण्याकरिता तू ये. इस्रायली यार्देनच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ देऊन होते आणि तो म्हणतो की त्यांनी पूर्ण भूतल झाकून टाकले आहे. अर्थातच त्यांची संख्या फार मोठी होती. 7 मग मवावी वडील व मिद्यानी वडील शकून पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. बालाम हा भविष्य सांगणार आहे आणि बालाक त्याच्याकरिता बरीच रक्कम निरोप्यांच्या हाती पाठवतो. 8 तेव्हा तो त्यांना म्हणाला, आज रात्री येथे वस्तीस रहा, परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा मवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. तो देवाच्या मनात काय आहे ते प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतो. 9-11 नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत? बलामाने देवाला उत्तर दिले, मवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठविला आहे की पहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढवून मला त्यांना कदाचित हाकून लाविता येईल. श्रोत्यानो, हे फार मनोवेधक आहे की ह्या ठिकाणी देवाने त्याच्याशी संभाषण केले. 12-13 सांगतात, देव बलामास म्हणाला, तू ह्यांच्याबरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, आपल्या देशी परत जा, कारण तुमच्याबरोबर यावयास परमेश्वराने मला मनाई केली आहे. येथे बालाम फार प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असा देवाचा माणूस वाटतो. जर येथेच ही गोष्ट संपली असती ना श्रोत्यानो, तर मी हे गृहीत धरले असते की बालामामध्ये प्रामाणिकपणा होता आणि तो खरा होता. परंतु आम्हाला दिसतं की मनाई केल्यानंतर सुद्धा बालाकामध्ये चिकाटी होते आणि तो पुन्हा आणि पुन्हा त्याला विनंती करतो. 15-17 पहा काय सांगतात, मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनमान करू नको. मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन. तरी तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे. आता ते त्याला अधिक चांगली रक्कम देऊ करीत आहेत. 18 वचन, बलाम बालकाच्या सेवकांना म्हणाला, बालकाने आपले घर भरून सोने रूपे मला दिले, तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही. परंतु श्रोत्यानो, त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की तो मनामध्ये लोभी आहे. त्याच्या मनात ह्या सोन्या रुपयाविषयी लोभ आहे. 19 वचन, तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे रहा, म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल. इथे काय घडत आहे? त्याच्याजवळ देवापासून मिळालेले उत्तर आधीपासूनच होते. देवाने त्याला मनाई केली होती, परंतु तरी सुद्धा उत्तर प्राप्त करण्याकरिता एक रात्र अधिक वाट पाहण्याची तो ह्या ठिकाणी विनंती करीत आहे. खरे पाहिलं तर त्याला गरज नव्हती. देवाने त्याला आधीच सांगितले होते की तू जाऊ नको, परंतु त्याला असे वाटत होते की देवबाप थोडीशी फट उघडेल तर मी एक पाय आत टाकेन, आणि एकदा पाय आत टाकला की मग पूर्ण शरीर आत जाऊ शकेल. खरोखर श्रोत्यांनो, हे फार मनोवेधक आहे. आम्ही सुद्धा असेच करतो ना. एका देवाच्या सेवकाने आपल्या पत्नीला येऊन सांगितले की मला दुसऱ्या गावात सेवा करण्याकरिता बोलावण्यात आले आहे. तेथली मंडळी धनी आहे, गाव पण मोठे आहे, अधिक लोक आहेत, चांगले लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत. मी वरच्या खोलीत जाऊन प्रार्थना करून पाहतो की देवाची ह्या बाबतीत काय इच्छा आहे. त्याची पत्नी म्हणाली की मी सुद्धा तुमच्यासोबत प्रार्थनेकरता येते. तो म्हणाला, नाही नाही, तू नको येऊ, तू खाली राहून सामानाची बांधाबूंद कर. श्रोत्यानो, ह्या सेवकाने मनाची पूर्ण तयारी प्रथमच केली होती. फक्त तो म्हणत होता की मी प्रार्थना करून देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बलामाने सुद्धा त्याच्या मनाची तयारी केली होती. आता काय घडले पहा. परमेश्वर 20 वचनात त्याला म्हणतो की तू त्यांच्याबरोबर जा, मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर. आणि नंतर काय घडते ते आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे, आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, विश्ववाणी, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझन बाग, नागपूर 440004. तोपर्यंत नमस्कार.